नमस्कार। आकाशवाणी पणजे केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं स्त्रीधरा नायक तुमका प्रादेशिक खबरो दिता। मुखेल खबरो। लोकसभा वेंचणुके खातीरची आचारसंहिता मतमेजणे दिसा म्हळ्यार 4 जून मेरेन लागू उरतली। आमदार मायकल लोबो आणि दिगंबर कामत हांच्या आड दाखल केली अपात्रता याचिका गोय विधानसभेच्या सभापतींनी भायर आयल्या। गोय तशेंच गोंयाभायर फामाद आशिल्ली शिरगांवचे देवी श्रीलईराईची जात्रा 12 मे सावन सुरू जातली। गोंयांत 11 ते 14 मे मेरेन कांय वाठारांनी पावस पडपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या। लोकसभा वेंचणुकेची मतदान केंद्रां आशिल्ल्या शाळांनी लायिल्ल्या रोपांचे वर्सान वर्स ऑडिट जातले अशें शिक्षण संचालनालयान परिपत्रकाच्या माध्यमांतल्यान कळीत केला। आता खबरो विस्तारात। लोकसभा वेंचणुके खातीर गोंयांत मंगळारा मतदान जालें, पूण वेंचणुकेची आचारसंहिता मात 4 जून मेरेन कायम उरतली। ह्या काळांत म्हत्वाची कामां फुडें उरचे खातीर सरकाराक वेंचणूक आयोगाची परवानगी घेवची पडटली। लोकसभा वेंचणुके खातीर गोंयांत 16 मार्चा सावन आचारसंहिता लागू केल्या। वेंचणुकेचो निकाल 4 जूनाक जाहीर जातलो, ताका लागून आचारसंहिता लेगीत 4 जूना मेरेन लागू उरतली। आचारसंहितेच्या काळातली म्हत्वाच्या सरकारी कामांक मंजुरी दिवपा खातीर सरकारान मुख्य सचिव पुनीत कुमार गोयल हांचे अध्यक्षतेखाला 3 वांगड्यांची समिती स्थापन केल्या। सरकाराक आता म्हत्वाची आणि ताकतिकेची कामां हातात घेवचे खातीर हे समितीकडेन प्रस्ताव सादर करचो पडटलो। सरकाराकडल्यान कामां संबंधान आयिल्ल्या प्रस्तावांचेर अभ्यास करून ही समिती गरजेचे ते प्रस्ताव वेंचणूक आयोगाक सादर करतली। पावस लागी पाविल्ल्यान फुडल्या कांय दिसांत सरकाराक गोंयभरात मान्सून पूर्व कामां हातात घेवची पडटली। तशेंच हेर कांय म्हत्वाच्या प्रकल्पांची कामांय प्रलंबीत आसात। ह्या सगळ्या कामांचे प्रस्ताव सरकार हे समितीक सादर करतले। आमदार मायकल लोबो आणि दिगंबर कामत हांचे आड प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर हांणी दाखल केल्ली अपात्रता याचिका सभापती रमेश तवडकर हांणी भायर आयल्या। विधानसभा अधिवेशना वेळार म्हळ्यारूच जुलै 2022 अमित पाटकर हांणी ही याचिका दाखल केल्ली। आमदार मायकल लोबो आणि दिगंबर कामत हे दोघूय त्या वेळार काँग्रेस पक्षात आशिल्ले। मायकल लोबो हे त्यांना विरोधी पक्ष फुडारी आशिल्ले। मायकल लोबो आणि दिगंबर कामत हांणी काँग्रेस पक्षात फूट घालपाचो यत्न केल्ल्यान तांकां अपात्र थारावचे अशी मागणी पाटकर हांणी अपात्रता याचिकेवरवीं केल्ली। हे याचिकेचेर बरच सुनावण्यो जावन सभापती रमेश तवडकर हांणी याचिका भायरावपी निवाडो दिला। सप्टेंबर 2022 काँग्रेसीच्या 8 आमदारांनी वेगळो गट स्थापन करून भाजपात प्रवेश केल्लो। ह्या 8 आमदारांआडूय आणिक एक अपात्रता याचिका सभापतींकडेन प्रलंबीत आसा। हालीच जाल्ल्या लोकसभा वेंचणुके वेळार मतदान केंद्रांचेर फळांची तशेंच हेर झाडांची रोपां लावपाचो उपक्रम वेंचणूक आयोगान राबयल्लो। ह्या उपक्रमाखाला वेंचणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी मतदाना वेळार विंगड विंगड झाडांची रोपां लायिल्ली। दरेकी मतदान केंद्राचेर 5 रोपां लावपाची वेंचणूक आयोगान मोख दवरिल्ली आणि हे प्रमाण दरेकी मतदान केंद्रांचेर 5 रोपां लावपात आयिल्ली। हरित मतदान केंद्र करपाच्या उपक्रमाखाला ही रोपां लावपात आयिल्ली। उत्तर आणि दक्षिण गोंयात शाळा तशेंच विद्यालयांनी मिळून वट्ट 1825 मतदान केंद्रां आसात। ह्या रोपांक उदक घालून तांची जतनाय घेवपाची जापसालदारकी संबंधित शिक्षकांची आसा। लायिल्ल्या रोपांचे नेमान ऑडिट जातले अशें परिपत्रक शिक्षण संचालक शैलेश झिंगडे हांणी जारी केला। वर्सा उपरांत कितली रोपां वाटावली आणि कितली मेली हाची माहिती शिक्षण खात्याक मेळटली। लोकसभा मतदाना वेळार वेंचणूक कर्मचाऱ्यांसयत कांय मतदारांनी ही रोपां लायिल्ली। फोणेच्या मांगिरीश युत क्लबाचो 14वो मांगिरीश संगीत महोत्सव परवा शेनवारा 11 मे दिसा जातलो। कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे हांच्या हस्तुकी ह्या महोत्सवाचे उक्तावण जातले। सर्गेस्त दिनानाथ मंगेशकर, पंडित जितेंद्र अभिषेकी आणि दामजी माम मंगेशकर यांचे यादीक वर्सानवर्स ह्या महोत्सवाचे आयोजन करतात। मंगेश देवस्थानाचे अध्यक्ष दोतोर अजित कंटक ह्या महोत्सवाच्या उक्तावण सोहळ्याची येजमानकी चलयतले। उक्तावणा उपरांत सांजेच्या पहिल्या सत्रांत सॉंग्स विथ हार्मनी हो 21 हार्मोनियम वादकांनी एकत्रितपणान केल्लो आविष्कार आयकुपाची संद गोयकारांक मेळटली। संवादिनी वादक चिन्मय कोल्हटकर यांच्या संकल्पनेतल्यान ही प्रस्तुती सादर जातली। ठेवी जपून जीवा ह्या दुसऱ्या सत्रांत पंडित जितेंद्र अभिषेकी रचित प्रचलित दुर्मीळ रचनांचे सादरीकरण जातले अशी माहिती मांगिरीश क्लबाचे अध्यक्ष दामोदर नायक हांणी दिल्या। ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी ऐकतात.
हांवेच कित्याक करप वा हांवेच केल्ल्यान कितें जातलें असो विचार करू नाकात.
खंयच्याय बऱ्या कामाची सुरवात स्वतापासून जाता.
चला तर स्वच्छतेचे नेम पाळूया मनापासून कर्तव्य म्हणून.
आमची भूंय स्वच्छ सुंदर दोरूया,
तिची पवित्रताय राखूया. स्वच्छता ही सेवा.
परतून एक फावट येवकार. गोंय तशेंच हेर राज्यांनी फामाद आशिल्ली शिरगांवचे देवी लयराईची जात्रा 12 मे सावन सुरू जावपाची आसा. ताचे पयली देवीचे धोंड उपास करता आनी सोवळे पाळून देवीची भक्ती करतात. धोंड पुरायपणान सोवळे पाळून देवूळ, मंडप, सैमीक वाठार, झरे, तळे अशा सुवातींचेर वाठार नितळ करून थंय पुरायेन सोवळे पाळटात. घरातल्यो बायलो दादले फराळ करतात. व्रत पाळपी धोंड 5 दीस न्हावन ओल्या आंगार उदक च्या फळां घेतात. हे फाटभुयेर देवस्थान समिती, प्रशासन आणि हेर माध्यमातल्यान शिरगांवा जात्रेचे तयारेक नेट आयला. दुकानां लावपाच्या कामाकूय सुरवात जाल्ली आसा. जात्रे निमतान लाखांनी भाविक जात्रेक 5वे दीस हाजीर रावतात. भाविकांक जात्रेच्या दिसांनी देवीचे बरे तरेन दर्शन मेळचे या हेतान नियोजन केला अशी माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष गणेश गावकर हांणी दिली. प्रशासनान येरादारी व्यवस्था आणि उदकाची व्यवस्था केल्या. तशेंच पार्किंग व्यवस्थेवांगडा लोकांची सुरक्षा, गर्दी करिनासतना योग्य तरेन दर्शन घेवपाक मेळचे म्हण तांचो बंदोबस्त करपाक आढावो बसकाय घेतल्या. सगळ्या भाविकांनी 5वे दीस देवस्थान समिती आणि प्रशासनाक पुरायपणान सहकार्य करचे असो उलो देवस्थान समितीन मारला. गोंयात 11 ते 14 मे ह्या काळात कांय सुवातांनी पावस पडपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या. तशेंच आयज आणि फाल्यां हवामान उष्ण आणि दमट उरपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या. फुडले 7 दीस चडात चड तापमान 34 ते 36 अंश सेल्सियस मदीं उरपाची शक्यताय आसा. तर 8 ते 10 मे मजगती वातावरण सुकें उरतले असो अदमास हवामान खात्यान उक्तायला. हवामान खात्यान कळीत केल्ले प्रमाण फुडल्या 5 दिसांत चडात चड तापमानात व्हडलोसो बदल जावचो ना. मंगळारा राज्यातल्या वेगवेगळ्या सुवातींनी चडात चड तापमान 33 ते 35 अंश सेल्सियस मेरेन नोंद जाले. पणजेत बुधवारा चडात चड तापमान 34.2 अंश सेल्सियस आणि उण्यात उणे तापमान 25.5 अंश सेल्सियस इतले आशिल्ले. तर मुरगांवात चडात चड तापमान 33.8 अंश सेल्सियस आणि उण्यात उणे तापमान 26.6 अंश सेल्सियस इतले आशिल्ले. पणजेत 75% ओलसाण तर मुरगांवात 77% ओलसाण आशिल्ली. फुडल्या 7 दिसांत ओलसाण 80 ते 90% मदीं आसपाची शक्यताय आसा. ह्या 7 दिसांत उष्णताय निर्देशांक म्हळ्यार जाणोवपी तापमान 40 अंश सेल्सियसा सकयल उरपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या. बायलां मतदानाचे टक्केवारीत अंदू वाड जाल्ल्याचे दिसून आयले. अंदू 51.93% बायलां मतदारांनी तर 48.06% दादल्या मतदारांनी लोकसभा वेंचणुके खातीर मतदान केले. फाटल्या 2 लोकसभा वेंचणुकेचे तुळेंत अंदू जाल्ली बायलां मतदानाची टक्केवारी ही आता मेरेनची विक्रमी टक्केवारी थारल्या. 2014 आणि 2019 तुळेंत अंदू दादल्यांची मतदानाची टक्केवारी उणी जाल्या. वेंचणूक आयोगान जारी केल्ले आकडेवारी प्रमाण अंदू गोंयांत लोकसभा वेंचणुके खातीर दोनूय मतदारसंघात मिळून वट्ट 8,96,958 इतले मतदान झाले. हातून 4,65,862 बायलां तर 4,31,87 दादल्यांनी मतदान केले. अंदू 76.06% मतदान झाले. 2014 गोंयांत लोकसभे खातीर 8,17,440 इतले मतदान जाल्ले. हातूंत 51.38% मतदान बायलांचे आशिल्ले. केरी फोंडेच्या श्री विजयादुर्गा संस्थान आणि विजयादुर्गा सांस्कृतिक मंडळा वतीन आयोजित केल्ल्या 25व्या एका दिसाच्या निवासी प्राथमिक ब्रह्मचर्याश्रम वर्गाचो उक्तावण सुवाळो हालींच कल्याण मंडपात पार पडलो. या वर्गात सुमार 50 वयर बटूंनी भाग घेतिल्लो. हो वर्ग 26 मे मेरेन चलतलो. उक्तावण सुवाळ्याक मुखेल सोयरे म्हण गोयचे युवा घनपाटी वेदमूर्ती योगेश बोरकार हाजीर आशिल्ले. आता परतून एक फावट कांय मुखेल खबरो. लोकसभा वेंचणुके खातीरची आचारसंहिता मतमेजणे दिसा म्हळ्यार 4 जून मेरेन लागू उरतली. आमदार मायकल लोबो आणि दिगंबर कामत हांच्या आड दाखल केल्ली अपात्रता याचिका गोंय विधानसभेच्या सभापतींनी भायर आयली. गोंय तशेंच गोंया भायर फामाद आशिल्ली शिरगांवचे देवी श्री लयराईची जात्रा 12 मे सावन सुरू जातली. गोंयांत 11 ते 14 मे ह्या काळांत कांय वाठारांनी पावस पडपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या. आनी लोकसभा वेंचणुकेची मतदान केंद्रां आशिल्ल्या शाळांनी लायिल्ल्या रोपांचे वर्सान वर्स ऑडिट जातले अशें शिक्षण संचालनालयान परिपत्रकाच्या माध्यमांतल्यान कळीत केला. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.